चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिजनौर मध्ये ऊसाच्या शेतांवर हत्तीच्या हल्ल्याची शक्यता। वन विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे। उसावर हत्तींचा हल्ला होण्याची शक्यता आहे। उसाचे शौकीन हत्ती मानवी वस्तीत प्रवेश करतात, ज्यामुळे मनुष्य हत्ती संघर्षाची स्थिती निर्माण होते। पूर्वी यापेक्षाही अधिक प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांवर हल्ला आणि हत्तींचीही हत्या झाली आहे। वनवासियांनी सांगितल्यानुसार बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद आणि बिजनौर डिव्हिजनमध्ये 205 अधिक हत्ती आहेत। यापैकी 100 अधिक अमनगड टायगर रिझर्व्हमध्ये आहेत, जे कृषी क्षेत्रापासून वेगळे आहेत। वन विभागाने हत्तींना कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकावर केवळ जैव कीटकनाशकांची फवारणी करण्यास सांगितले आहे। बिजनौरच्या प्रभागीय वन अधिकारी एम सेमरन यांनी सांगितले की आमचे कर्मचारी सावध आहेत। मनुष्य हत्ती संघर्ष रोखण्यासाठी शेतकऱ्यांना जंगलाच्या सीमेपासून लगतच्या क्षेत्रांमध्ये एकट्याने शेतावर न जाण्यासाठी जागरूक केले जात आहे। नजीबाबादचे DFO मनोज कुमार शुक्ला यांनी सांगितले की आम्ही ग्रामीण लोकांसाठी एक जागरूकता कार्यक्रम आयोजित करणार आहोत। आम्ही शेतकऱ्यांना आग्रह केला आहे की जर त्यांनी क्षेत्रामध्ये हत्ती किंवा चित्ता पाहिला तर ताबडतोब अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करावे।